आम्ही कार्यक्रमात जेव्हा जातो तेव्हा फार मजेशीर गोष्टी घडतात हो। एकदा एक महिला एका मुलास घेऊन स्टेजचे मागे जात होती, पुन्हा येत होती, जात होती, पुन्हा येत होती। 5-6 वेळा जेव्हा हे झालं मी तिला विचारलं, म्हटलं बाई मी कधीचा पाहतोय पोराला घेऊन मागं जाता पुढं येता मागं जाता पुढं येता हा काय प्रकार आहे? बाई म्हणते बेटा या लहान पोराले निघून राहिले 10, याली येते मी घेऊन जाते, याली येते मी घेऊन जाते। म्हटलं डॉक्टरला नाही दाखवलं काय बाई? दाखवलं ना बेटा पण फायदा नाही। म्हटलं असं करा याला लाल लंगोट लावा, यानं काय होईन बेटा, यानं मोठा फायदा होईन। हे बघा फास्ट गीतांजली एक्सप्रेस लाल सिग्नल पाहून थांबते, जर एवढी मोठी गाडी थांबते तर पोराची थांबणार नाही काय बाई? एक फॉरेनर इंग्लिश मॅडम, तिचं एक कुत्र, त्याचं नाव कुच कुच, जीवापाड प्रेम तिचं सारं काही कुच कुच, जिथं जायची तिथं सोबतीला कुच कुच। मॅडम करीत होती स्नान, आता इंग्लिश मॅडमचं इंग्लिश स्नान। बाथरूमच्या दारात बसला होता कुच कुच, बाहेर दिसली कुत्री तिच्या मागं लागला कुच कुच। मॅडमचा कुच कुच गेला कुत्री मागं पळून, शोधू लागली मॅडम अर्ध्यावर स्नान सोडून। मॅडम आली रोडवर तिथं होता एक रिक्षेवाला, मॅडम आली रोडवर तिथं होता एक रिक्षेवाला, मॅडमचा ताल पाहून पागल होऊन गेला। मॅडम म्हणाली त्याला अजी सुनते हो, अजी सुनते हो, अरे ओ रिक्षेवाले तुमने देखा क्या मेरा कुछ कुछ, म्हणतोय रिक्षेवाला, क्या पूछती हो बेश्रम बेहया, क्या पूछती हो, देखा क्या कुछ कुछ, अरे देखा क्या कुछ कुछ, अरे मैंने तो देख लिया तेरा सब कुछ।